मराठी माणसाला पडलेलं एक दिव्य स्वप्न म्हणजे गेली 28 युग कटीवरती हात घेऊन उभा असलेला पंढरीचा पांडुरंग. तिथे श्रद्धावंतांची बुद्धिवंतांची सगळ्यांची मस्तकं अत्यंत अत्यंत आदराने नमली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विठ्ठल हा जो शब्द जो आहे, विठ्ठल हा शब्द उच्चारल्याबरोबर त्याच्यातलं जे ठ ला ठ हे जे जोडाक्षर जे आहे ते आपली सगळी कर्कशता टाकून येतं. एरवी आपल्याला ठ ला ठ हे जोडाक्षर माहिती असतं मठ्ठ या शब्दामधलं, परंतु विठ्ठल हा शब्द उच्चारल्याबरोबर पुन्हा एकदा दांडकण टाळ वाजल्यासारखं वाटतं. आणि वारकऱ्यांच्या हातातले हे जे दोन टाळ जे आहेत, त्या एका टाळावरती नाव कोरलंय ज्ञानबा आणि दुसऱ्या टाळावरती नाव कोरलंय तुकाराम. त्या ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात सगळं तो वारी ती वारी चाललेली असते. ही सगळी नादाची दुनिया आहे. त्या वारीतला हा सगळा जर नाद जर काढून टाकला तर त्या वारीतल्या वारकऱ्यांचे एक पाऊल नाही पुढे पडायचं. आणि महाराष्ट्र हा एकमेव भाग असा आहे, प्रांत असा आहे की जिथे भगवंताचं महत्व हे भक्तांनी सिद्ध केलेलं आहे. उद्या पंढरीच्या वाटेवरती जायचं नाही असं जर कोणी ठरवलं तर त्या विठ्ठलाच्या कटीवरचे हात अक्षरशः कपाळावर जातील. प्रत्यक्ष विठ्ठलाला भेटायला जाताना सुद्धा जयघोष चाललेला असतो त्याच्या भक्तांचा, ज्ञानबा तुकारामांचा जयघोष चाललेला असतो. असे हा दोन्हीही विठ्ठल आणि त्यांचे भक्त या दोघांच्या करता दोन वेगवेगळ्या रचना आता पाठोपाठ सादर होत आहेत. दोन्ही रचना मालकंस या रागावरती आधारित आहेत. एकच मालकंस नावाचा राग दोन वेगवेगळ्या संगीतकारांना कसा भावतो त्याचा आता आपण प्रत्यंतर घेऊया.
प्रकटला असा विदेवर, उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा
आनडा राधा पंढरीचा, आनडा राधा पंढरीचा,
कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा राजा पंडरीचा. विठ्ठल नामाचा रे ताहो, विठ्ठल नामाचा रे ताहो, विठ्ठल नामाचा रे ताहो, प्रेम भावो विठ्ठल आवडी, प्रेम भावो तुटना संदेहो, तुटना संदेहो, भवमूळ व्याधीचा, भवमूळ व्याधीचा. विठ्ठल नामाचा रे ताहो, विठ्ठल नामाचा रे ताहो, विठ्ठल नामाचा रे ताहो, प्रेम भावो विठ्ठल आवडी, प्रेम नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आम्हा सार. म्हणा नरहरी चार संसार तरावया, संसार तरावया, प्रेम भावो विठ्ठल आवडी, प्रेम विठ्ठल नामाचा रे ताहो, विठ्ठल नामाचा रे ताहो, विठ्ठल नामाचा रे ताहो, प्रेम भावो विठ्ठल आवडी, प्रेम भावो. निघो नामा विण काही, निघो नामा विण काही, विठ्ठल कृष्ण लव नाही नामा म्हणे तर लोपाही, विठ्ठल कृष्ण लव नाही नामा म्हणे तर लोपाही. विठ्ठल विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, प्रेम विठ्ठल आवडी, प्रेम भावो. विठ्ठल नामाचा रे ताहो, विठ्ठल नामाचा रे ताहो, विठ्ठल नामा